कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत. तुंबारा नाटकाचा राईटअप आला होता टाइम्स ऑफ इंडियाला, तो मनोज वाजपेयीनं बघितला. त्यांनी रामगोपाल वर्मा सांगितलं, हा मुलाला आपण ट्राय करूया का. आणि शूलचं मला बोलवणं आलं तेव्हा मला असं सांगितलं होतं की मनोज वाजपेयी कोणतरी आहेत, त्यांनी फोन केला आहे, तर तिकडून एस टी डी कॉल कर. म्हणलं एस टी डीकडे नाहीत पैसे माझ्याकडे, मी काही एस टी डी कॉल करणार नाही, 3-4 रुपये फोनसाठी कोण घालवणार, मी आल्यानंतर भेटतो. मी इकडे आल्यानंतर मी मनोज वाजपेयीनं फोन केला, तर ते म्हणते तुम्ही रामगोपाल वर्मा एक फिल्म करतायत, ती आवडेल का तुम्हाला करा. हो म्हणलं, मला फिल्ममध्ये काम करायला आवडेल ना. मग तुम्ही असं करा, इथं भेटायला या 9:30 लोकनवाला कॉम्प्लेक्समध्ये, पत्ता दिला. तर मी स्कूटरवरती निघालो, तर स्कूटरवर निघालो तेव्हा श्याम दंडेवते नावाचा माझा मित्र होता, तो पण एअरपोर्टला कामाला होता, तो दिसला. तर म्हटलं काय सांगायचं आज इकडे कसं काय. म्हटलं नाही रे, मनोज वाजपेयीचा फोन आला होता, त्यांनी तिकडे बोलवले चित्रपटासाठी, म्हणजे भिकू मात्रेचा. मी म्हटलं मी मनोज वाजपेयी म्हणतो, तर भिकू मात्रे काय म्हणतो. तर म्हटला अरे तुला माहिती नाही, सत्यामध्ये त्याचं लय भारी काम झालं आहे, भिकू मात्रे रोल लय फेमस झाला आहे, असं असं म्हटलं. मला रामगोपाल वर्मांच्या ऑफिसमध्ये बोलवले. अरे वा वा, जा जा. तर मी 9:30 बोलवलं, तर 9:15 पोहोचलो तर रामगोपाल वर्मा दरवाजा उघडला. कोण? म्हटलं सयाजी शिंदे. हां काय आहे? नाही म्हटलं ते मनोज वाजपेयीने सांगितलं भेटेल. अच्छा अच्छा, या म्हणलं 2 मिनटं बसा. आणि ते आत गेले. तर मी 9:30 बोललो, तर 9:15 पोहोचलो तर रामगोपाल वर्मा दरवाजा उघडला. कोण? म्हटलं सयाजी शिंदे. हां काय आहे? नाही म्हटलं ते मनोज वाजपेयीने सांगितलं भेटेल. अच्छा अच्छा, या म्हणलं 2 मिनटं बसा. आणि ते आत गेले. आत गेले आणि परत आले. आम्ही बसलो. मधल्या काळात त्यांनी मला म्हणलं होतं मस्त नावाचा सिनेमा होता त्यांचा, त्याच्यातले काही हे दाखवलं ते दाखवलं असं. मग मनोज वाजपेयी आला.
हा
सुनील ते मस्त मस्त गाणं दाखवलं. मग मनोज वाजपेयी आला, मग अनुराग कश्यप आला, आणि मग बोलणं झालं. वा वा सयाजी, असं तसं, आणि तो हे चांगलं आहे चांगलं आहे वगैरे. सयाजी तुला वेळ आहे का? तू 5:30 येशील का? तर येशील. म्हणलं हां, जरा धोतर घालून दाखवायचं असं आहे का तुझ्याकडे काय वगैरे. मग मी गणेश यादवच्या घरी गेलो, त्यांच्या वडिलांचं धोतर काढलं, मग आम्ही चप्पल वगैरे दाखवली, 5 वाजता करून दाखवलं वगैरे. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, चाललं काहीच नाही. नंतर परत काही दिवस गेले, मग गणेश यादव गेला, मग नंदू माधव, संदीप कुलकर्णी, असे सगळे गेल्यानंतर मला कळलं की माझा रोल फायनल झाला आहे, मला कोणीच सांगितलं नाही. मग रामगोपाल वर्माने बोलवलं, मग तो रोल नॅरेट केला, मग मी तो त्याचे पॉईंट्स लिहून घेतले, आणि मग शूल कसा करायचा वगैरे सगळं ठरलं. जेव्हा फिल्म सक्सेस झाल्यानंतर नंतर कळलं की रामगोपाल वर्मानी कोण मला आत म्हणून घेतलं, तेव्हा किमान 20 ते 25 सेकंदात 2 मिनटात आलो म्हणून आत गेले होते. ते मनोज वाजपेयीला फोन केला होता की आपल्याला बच्चू यादव मिळाला.
ओ
त्याचं असं म्हणणं होतं की बच्चू यादव. हा तर ते मला असं नंतर सांगतो, आता रामगोपाल वर्मा सांगतं की काय काय रोल चालला 2-2 महिने 3-3 महिने फायनलच होत नाहीत, आणि तुझा रोल मी 20 सेकंदात फायनल केला की येस हा बच्चू यादव.
आणि तो तितक्याच ताकदीने आमच्यापर्यंत पोहोचला आणि तेवढाच चवताळून आम्हाला राग आला की काय आहे हा माणूस म्हणून. काय असं झालं की तुम्हाला वाटलं यार भलेही ते थोडं वियर्ड होतं पण तुमच्यासाठी ते कॉम्प्लिमेंट होतं.
संजय उपाध्याय नावाचा आपला इंडस्ट्रीतलाच पोरगा आहे, डिरेक्टर आहे आणि क्रिएटिव्ह हेड आहे बऱ्याच चॅनल्स. आता त्याचा मला सकाळी फोन आला होता, त्या चित्रपट बघून गेल्यावर, की सया यार इंडस्ट्री में का हूं मैं, और यार मेरी बच्ची है यार, मेरे को डर लगा रात को साला तू मेरे बच्चे को कुछ करेगा. मैं सो नहीं सका यार सयाजी, समझ में नहीं आता यार क्या इम्पॅक्ट आहे रोल का असं वगैरे. तर कित्येक लोकांना मला हातात हातच नाही मिळवायचे. ते म्हणायचं नाही नाही यांच्या डोक्यात काहीतरी वाईट आहे. इव्हन हसलो तरी वाटायचं नाही नाही यांच्या डोक्यात डोक्यात काहीतरी
म्हणजे यु नो पूर्वी असं झालं होतं की प्रेम नाम हे मेरा, त्यामुळे कोणी प्रेम नाव ठेवायचं नाही. आणि आता सयाजी शिंदे ह्यांनी जे काही करून ठेवलं त्यामुळे हात मिळवायला देखील भीती वाटते लोकांना. 93.5 रेड FM बजाते रहो.